दुकालं प्राणासी दयालं स्वरूपे सदा अंग संगे अभंगं विभूते।